अशी घराची आसा तुरी जशी पुराणाची पोळी त्याची पोळी जशी मला नाही दुसरा गळा मी हेच गळा म्हणून मी आता
बरं बरं
आता मस्त बदलून बदलून गळा झाला किती तरी बदलून बदलून गळा झाला असं परत गाण्याला गळा म्हणले आता ते लावण्याचं गळा आम्हाला नाही येत मोडता पिक्चरचं गळं नाही येत मोडता आम्हाला आपले धनगरी वावचं गाणं आवडत आहे का
बरं
बरं तुमचं हो गाणं आता एखाद
आम्ही नाही राग होते आम्हाला काय नाही राग
नाही कारण काय तिला खरंच येत नाही
अशी घराची आसा तुरी जशी पुराणाची पोळी याची पोळी जशी पुराणाची पोळी बाई परव्या गणारी साठी घाली खिशामंदी चोळी खिशामंदी चोळी घाली झाली खिशामध्ये चोळी बाई हसी घराची असा तुरी जसा पाण्याचा तलावा तलावा जसा पाण्याचा तलावा बाई परव्या गणारीसाठी केला घराचा निलावा निलावा केला घराचा निलावा बाई काय हसी घराची अस तुरी जसा पाण्याचा तलावा तलावा जसा पाण्याचा तलावा बाई परव्या गणारीसाठी केला घराचा निलावा निलावा केला घराचा निलावा बाई हसी घराची असा तुरी जसा चिचाचा आकडा आकडा जसा चिचाचा आकडा बाई परव्या गणारीसाठी साऱ्या घराशी वाकडा वाकडा साऱ्या घराशी वाकडा बाई हसी घराची असा तुरी जशी पुराणाची पोळी जसा किल्ल्याचा झुंबडा झुंबडा जसा किल्ल्याचा झुंबडा बाई परव्या गणारीसाठी झाला गलीचा कोंबडा कोंबडा गलीचा ग कोंबडा बाई
हसू नको ना रे हसू धरी तो बर मास्तुरी
आम्ही गावा गाणं म्हणलेले आपले उगाच असे म्हणताऱ्या माणसांचे ऐकलेले तेवढेच म्हणते का काय
हसू
नको ससरीला दळाना मला आणि घ्यायचा मला आणि घ्यायचा बाई मग कंचा कंच तरी संपला.